आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल। सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांची बंडखोरी। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर। आदित्य श्रीवास्तवचा पहिला क्रमांक। यंदाचा लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना, तर मास्टर दीननाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांना जाहीर। टेबल टेनिस विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मायका बत्रा आणि श्रीजा अकुला यांची विजयी सलामी। आणि संपूर्ण कोकणात उद्या तर आंध्र, तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात आज अनेक प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांनी आज उमेदवारी अर्ज भरला, तर हातकणंगल्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर, महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि अपक्ष उमेदवार मनोहर आनंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आज अर्ज भरला। त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही आज अर्ज भरला। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आज अर्ज भरला। काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी आज जाहीर केली। गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं आज त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। पश्चिम बंगालमध्ये सरकारनं 8 नव्या शाळा आदिवासी समुदायासाठी बांधल्या असून सरकार जनजातीय गौरव दिवस साजरा करतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते पश्चिम बंगालच्या बालूरघाट मतदारसंघात झालेल्या विजय संकल्प यात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते। तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत दलितांवर आणि आदिवासींवर अत्याचार होत असल्याची टीका त्यांनी केली। भाजप सत्तेत आल्यानंतर या भागात आणखी सौर ऊर्जा यंत्र बसवून वीज बिल शून्यावर आणण्याचं आणि 3 कोटी नवीन घरं बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। रायगंज मतदारसंघातही मोदी यांनी प्रचारसभा घेतली। तृणमूल काँग्रेसच्या काळात सत्ताकाळात भ्रष्टाचार वाढत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। गेल्या सलग 3 आर्थिक वर्षात भारत ही जगात सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि ही वाढ येत्या काळातही कायम राहू शकते असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज जयपूरमध्ये उद्योगपती आणि व्यावसायिकांशी संवाद साधला। पुढची 25 वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाची आहेत। भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विश्वासार्हतेमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत असं त्यांनी सांगितलं। निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी उल्लंघन केल्याच्या 200 अधिक तक्रारी आल्या आहेत। त्यातील 169 प्रकरणी कारवाई केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर 16 मार्चपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे। आयोगाकडे आलेल्या तक्रारींमध्ये भाजपविरोधात 51, काँग्रेसविरोधात 59 तर 90 तक्रारी इतर राजकीय पक्षांविरोधात असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली। निवडणूक प्रचारावेळी काही महिला उमेदवारांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं संबंधित नेत्यांना नोटीसही बजावली आहे। अशा काही घटना वगळता बहुतांश राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या नियमांचं पालन करत असल्याबद्दल आयोगानं समाधान व्यक्त केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज झारखंडमधील 3 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली। दीपिका पांडेसिंह यांना गोडा मतदारसंघातून, चरक लोकसभा मतदारसंघातून कृष्णानंद त्रिपाठी यांना उमेदवारी जाहीर केली आहे। अनुपमा सिंह या धनबाद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर केले। त्यात आदित्य श्रीवास्तव पहिला, अनिमेश प्रधान दुसरा, तर दोनुरू अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे। आदित्य श्रीवास्तव हा आयआयटी कानपूरचा विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहे। या परीक्षेला 6 लाखांपेक्षा जास्त उमेदवार बसले होते। आयोगानं एकूण 1016 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे। त्यात 352 मुलींचा समावेश आहे। पहिल्या 25 जणांमध्ये 10 मुलींचा समावेश आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे। प्रदीर्घ संगीत सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए आर रेहमान यांना प्रदान केला जाईल। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली। मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमध्ये नाट्य चित्रपट सेवेसाठी अशोक सराफ यांना, चित्रपट क्षेत्रासाठी पद्मिनी कोल्हापुरे, संगीत क्षेत्रासाठी रूपकुमार राठोड, पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर, नाट्य क्षेत्रासाठी अतुल परचुरे, तर उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुडा यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे। 2023-24 या वर्षाकरता उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार, गालिब या नाटकाला, समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल, तर साहित्यसेवेसाठी वाघविलासिनी पुरस्कार मंजिरी फडके यांना जाहीर झाला आहे। येत्या 24 तारखेला मुंबईत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील। टेबल टेनिस विश्वचषक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू मायका बत्रा आणि श्रीजा अकुला यांनी आज चीनमध्ये मकाव येथे महिला एकेरी गटात जोरदार सुरुवात केली। जागतिक क्रमवारीत 37व्या स्थानी असलेल्या मनिका बत्राने रोमानियाच्या अदिना डिकानोचा 3-1 असा पराभव केला, तर श्रीजा अकुलाने पोलंडच्या नातिलालिया बजोरचा 4-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला। त्यांच्या पुढील गट सामन्यांमध्ये बत्रा उद्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या मन्यू वांगशी भिडणार आहे, तर श्रीजा तिच्या शेवटच्या गटातल्या सामन्यात आणखी एका चीन खेळाडू चेन मेंगला लढत देणार आहे। पुढील सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास भारतीय खेळाडूंचे बाद फेरीतील स्थान निश्चित होईल। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं इडन गार्डन मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु आहे। राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 8 षटकात 1-74 धावा झाल्या होत्या। मुंबई ठाणे रायगडसह संपूर्ण कोकणात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये काल आणि आज उष्णतेची लाट होती। नवी मुंबईत रबाळेत 42 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली। ठाण्यात 41 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ भागात 37.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं। राज्यात मालेगाव इथं 42.6 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली। गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तसंच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात येत्या 4 दिवसात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे। ईशान्य आणि दक्षिण भारतात येत्या 21 तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसंच या भागात बर्फवृष्टी, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। इस्रायल इराणमधल्या संघर्षामुळे देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण झाली। सेन्सेक्स 456 अंकांनी घसरून 72,944 अंकांवर बंद झाला। निफ्टी 225 अंकांनी घसरून 22,148 अंकांवर बंद झाला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल। सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांची बंडखोरी। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर। आदित्य श्रीवास्तवचा पहिला क्रमांक। यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए आर रेहमान यांना जाहीर। टेबल टेनिस विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मायका बत्रा आणि श्रीजा अकुला यांची विजयी सलामी आणि संपूर्ण कोकणात उद्या तर आंध्र तेलंगणा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.